नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझे नाव आहे क्षितिजा वडनेरकर आणि आज मी तुम्हाला एक खूप खूप मजेदार कथा सांगणार आहे. कथेचे नाव आहे बुडबुड घागरी. एका गावात एका तळ्याकाठी तीन मांजरी गुण्यागोविंदाने राहत होत्या. रोज तिघीजणी बाजूच्या गावात जाऊन खायला आणत आणि आपापसात वाटून खात. तिघींना एक दिवस गावातील एक बाई गरम गरम खीर आणून देते. खीर बघून तिघींना खूप आनंद होतो. खूप दिवसांनी आज त्यांना गोड खायला मिळणार होते म्हणून. पण खीर खूपच गरम असते म्हणून खाण्याच्या आधी त्या तिघींपैकी सर्वात मोठी जी मांजर असते ना, ती एक कल्पना सुचवते. मोठी मांजर म्हणते, आपण एक काम करू, आपण आधी मस्तपैकी आंघोळ करू आणि मगच आपण ही खीर खाऊया. परंतु सर्वात छोट्या मांजरीच्या तोंडाला सुटलेलं असतं पाणी आणि तिला लागलेली असते खूप घाई. म्हणून ती पटापट आपली आंघोळ उरकून आधीच काठी येते आणि सर्व काही खीर फस्त करून टाकते. पण ती खीर फस्त करत असताना मोठ्या मांजरीची नजर छोट्या मांजरीवर पडते. आपापली आंघोळ उरकून बाकी दोघी मांजरीही आता काठावर येतात आणि बघतात तर काय, कोणीतरी खीर फस्त करून टाकली आहे. छोटी मांजर म्हणते, मी आली तेव्हाच कोणीतरी खीर फस्त करून टाकली होती. ह्याच्यावर दुसरी मांजर इकडे तिकडे बघत उत्तर देते, पण इकडे तर आपल्या तिघींशिवाय कोणीच नाही. याचाच अर्थ आपल्यापैकीच कोणीतरी ही खीर खाल्ली आहे. एवढ्या वेळात मोठ्या मांजरीला एक युक्ती सुचलेली असते. मोठ्या मांजरीला हे माहिती असते की छोट्या मांजरीनेच ही खीर फस्त केली आहे. म्हणून मोठी मांजर यावर म्हणते, चला तळ्यावर जाऊया, तिकडे ना एक घागर आहे. त्या घागरीत बसल्यावर खोटं बोललं की ती घागर बुडून जाते. आपण प्रत्येकीने त्या घागरीत बसायचं आणि म्हणायचं, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. म्हणजे आपल्यापैकी ती खीर ज्याने कोणी खाल्ली असेल त्यावेळेस ती घागर बुडून जाईल आणि आपल्याला समजेल की खीर कोणी खाल्ली आहे. तिघी जणी आता तळ्याकाठी येतात. सर्वप्रथम सर्वात मोठी मांजर घागरीवर बसते आणि म्हणते, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. पण घागर काही बुडत नाही. आता दुसरी मांजर येते, तीही घागरीवर बसून म्हणते, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. घागर यावेळेसही बुडत नाही. छोट्या मांजरीचा क्रमांक येईपर्यंत ती खूप घाबरते आणि घाबरत घाबरत आपली चूक मान्य करून टाकते. छोटी मांजर म्हणते, ताई मी खीर खाल्ली आहे, मला माफ करा, यापुढे मी अशी लबाडी कधीच नाही करणार. बाकीच्या दोघी मोठ्या मनाने छोट्या मांजरीला माफ करून टाकतात. तात्पर्य, लबाडी करून मिळवलेली गोष्ट कधीच पचत नाही, पण चुकीची जाणीव झालेल्याला मोठ्या मनाने क्षमा करावी